नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. सर्गेस्त मनोहर पर्रीकर हांणी आधुनीक गोंयची बुन्याद घाली. तांणी सुरू केल्ली उदरगतीची कामां आमच्या सरकारान पुराय केली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. शेनवारा पर्रीकर हांच्या जयंती निमतान मिरामार हांगा तांच्या स्मारकाचेर फुलां ओंपून मुखेलमंत्र्यांनी आर्गां ओंपलीं. हे वेळार प्रदेश अध्यक्ष दामू नायक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, उत्पल पर्रीकर आनी हेर वांगडी हाजीर आशिल्ले. भाजपा फुडारी मनोहर पर्रीकर हांणी नवे प्रकल्प सुरू केल्ले. कांय प्रकल्प ते आसतनाच पुराय जाले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले.
पर्रीकर जी की आज जयंती है और इस अवसर पर मैं गोवा सरकार की तरफ से, गोवा के लोगों की तरफ से उनको श्रद्धांजलि देता हूं. मुझे गर्व है क्योंकि उन्होंने जो जो प्रोजेक्ट स्टार्ट किए थे, आज भी लोग जो स्कीम हो या इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट उनके नाम से आज याद करते हैं. स्पेशली विद द मनोहर इंटरनेशनल एयरपोर्ट जो उनके वक्त शुरू हुआ था, वो प्रोजेक्ट आज कम्प्लीट हो सका. सभी इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हमने उनके कार्यकाल में जो शुरू हुए थे, वो सभी प्रोजेक्ट हमने पूरे आर्किटेक्ट ऑफ द मॉडर्न गोवा के नाम से उनको जाना जाता है. फिर एक बार मैं गोवा के लोगों की तरफ से, गोवा की सरकार की तरफ से मैं उनको आज श्रद्धांजलि देता हूं.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांणी या वेळार आपले उलोप केले.
मनोहरबाब पर्रीकर यांनी गोयच्या विकासाची एक मुहूर्तमेट भारतीय जनता पक्षाच्या सरकाराचं पहिलं चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री म्हणून रोयली आणि तरेतरेच्या सामाजिक हातून एक आंती हाडली. गरिबां खातीर, गरजो खातीर, अश्यो बुजुर्गां खातीर नवी नवी स्कीम भरून मनोहर पर्रीकर अशे तरेचे एक मनीस आसले की तांकां गरिबां विशीं खूब कळकळ आशिल्लो. हांगासरले राजकारण जे आसा ते शुद्ध जावचे, राजकारण ते एक बऱ्या लोकांच्या उपयोगाक पडले, ह्या पद्दतीन ताणें राजकारण करून फुडले पिढयेक सुद्धा एक बरी दिशा ताणें आपल्या कामातून दवरलेली आसा.
सर्गेस्त मनोहर पर्रीकर हांणी केल्लो वावर लोकांक सदांच याद उरतलो. मोपा विमानतळ, अटल सेतू सारके प्रकल्प गोंयांत हाडून तांणी गोंय आधुनीक केले अशें प्रदेश अध्यक्ष दामू नायक हांणी सांगलें.
भाई गोयकारांक सगळ्यांक भाई ह्या नांवान परिचित आसा. तांणी केल्ली कामां ही शासनाची लोकांक याद उरतली. म्हाका याद जाता 24 ऑक्टोबर 2000 तांणी पयले मुख्यमंत्र्याची ही सगळ्या बळ्यान जेन्ना धुरा सांबाळी त्या पासून आतां पर्यंत तांकां एक दीस सुद्धा जालो ना असो ती कोणूच तांकां याद करनासतना फुडें गेला. तांणी केल्ली कामां ही तांची कार्याची पावती जाली. ती मागीर दयानंद सामाजीक सुरक्षा योजना आसूं, नाल्या भितर तो मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आसूं किंवा मनोहर पर्रीकर बायो लेन आसूं, अटल सेतू आसूं, अशे अनेक नवे नवे प्रकल्प तांच्यांनी गोंयांत हाडले.
मनोहर पर्रीकर हांणी गोंयचे आनी भारताचे लष्कराचे आधुनिकीकरण केले, ते कर्मयोगी आशिल्ले अशें मत खासदार तेजस्वी सूर्या हांणी उक्तायले.
मनोहर पर्रीकर जी देश के और विशेष रूप में गोवा के सबसे बड़े नेताओं में, उनके जीवन मेरे जैसे करोड़ों नौजवान के लिए प्रेरणा, देश के प्रति उनकी बद्धता, काम के प्रति उनके श्रद्धा और सार्वजनिक जीवन में जिस मूल्यों के आत्मसात कर जीना है, इसका एक आदर्श मनोहर जी ने हम सब के सामने रखे था. गोवा के आधुनिकरण हो या भारत के आर्म्ड फोर्सेस के मॉडर्नाइजेशन, इन दोनों के पीछे उनके विजन और कर्मशक्ति बहुत बड़ी खाब थी. उनके आधी सांस तक उन्होंने देश के लिए और गोवा के जनता के लिए काम की. सही मायने कर्मयोगी के रूप में उन्होंने अपने पूरे जीवन अपाए.
भाजप सरकारान मजे घर योजने खाला घरा नावार करपाक सुरुवात केली. 2027 पयली चिंबलातली सगळी घरा नावार जातली अशे आश्वासन मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिले. जिल्हो पंचायत वेचणुकेच्या प्रचारा निमतान इंदिरानगर चिंबल हांगा सभा झाली. हे सभेत मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत उलयताले. ह्या वेळार आमदार रुदोल्फ फर्नांदीस, ZP उमेदवार गौरी कामत, चिंबलाचे सरपंच संदीप शिरोडकर आनी हेर पंच वांगडी हाजीर आशिल्ले. आता आमदार रुदोल्फ फर्नांदीस भाजपान येवन म्हजे घर येवजणे खाला घरां वाटोवपा खातीर फुडें सरल्यात अशें मुख्यमंत्र्यांनी म्हणले. 2027 विधानसभा वेचणुकेंत लेगीत कमळाक मत मारात आनी जितली घरां अनियमीत आसात ती सगळीं घरां नियमीत करून घेयात अशें मुख्यमंत्र्यांनी सांगलें. SIR सर्वेक्षणा उपरांत आतां 1,78,000 मतदारांची नांवां मसुदो वळेरेंतल्यान रद्द केल्यात. SIR उपक्रमा अंतर्गत 10.84 लाख मतदारांचे मतदार वळेरी खातीरचे अर्ज एकठांय केल्यात अशी म्हायती मुखेल वेंचणूक अधिकारी संजय गोयल हांणी काल घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार दिली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजे चडांत चड तापमान 33 अंश सेल्सियस नोंद जाला, तर उण्यात उणें तापमान 19 अंश सेल्सियस नोंद जाला. फीट इंडिया संडेज ऑन सायकल हो भारत सरकाराचो मुखेल उपक्रम आयज गोंयांत आयोजीत केला अशी म्हायती स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे उपसंचालक मयंक श्रीवास्तव हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळा दिल्या. आणि इथल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमका आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.